नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप, विरोधकांच्या गदारोळात दोन्ही सदनांचं कामकाज संस्थगित, ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयकाला राज्यसभेचीही मंजुरी, अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काला इष्टापत्ती समजावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, उद्या बैलपोळा, सर्जाराजाची खांदेमळणी तसंच रंगरंगोटीत बळीराजा दंग आणि खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाला आजपासून जम्मू काश्मीरमध्ये प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. दोन्ही सदनांचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. 21 जुलैपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात लोकसभेत 37 तास कामकाज झालं. या दरम्यान एकूण 14 विधेयकं सादर झाली, त्यातली 12 मंजूर करण्यात आली. राज्यसभेत या अधिवेशनात 41 तास आणि 15 मिनिटं म्हणजे सुमारे 39% कामकाज झालं. या दरम्यान 14 शासकीय विधेयकं मंजूर झाली. दोन्ही सदनात ऑपरेशन सिंदूरवरही या अधिवेशनात चर्चा झाली. दरम्यान बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आजही विरोधकांनी गदारोळ केला. दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार बाधित झाल्यावर कामकाज संस्थगित करण्यात आलं. त्यापूर्वी राज्यसभेनं 130वं घटना दुरुस्ती विधेयक 2025, केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक 2025 आणि जम्मू काश्मीर पुनर्स्थापना विधेयक 2025 ही 3 विधेयकं संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यास मंजुरी दिली. ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक 2025लाही राज्यसभेनं मंजुरी दिली. संसदेच्या मंजुरीनंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यात रुपांतरित होईल. धाराशिव जिल्ह्यातल्या बावीगावचे सरपंच इंद्रजित मनसुके यांनी या विधेयकाचं स्वागत करत तरुणांनी व्यसन लावणाऱ्या खेळांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
तुमच्या गावातल्या लक्ष्मण मारुती जाधव व त्याची पत्नी व एक मुलगा ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात पूर्ण घर उद्ध्वस्त झाले होते. वैतागून आत्महत्या करायचा टोकाचा निर्णय घेतला. आता केंद्र शासनानं घेतलेल्या निर्णयाबद्दल मी शासनाचा आभारी आहे. आता यंग पिढीनं पण याच्या नादी लागू नये, त्याच्यापासून थोडं अलिप्त राहिलेलं बरं आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया विरोधी आघाडीचे उमेदवार माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी संसद भवन संकुलातील प्रेरणास्थळावर जाऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केलं. एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची उद्या छाननी होणार असून 25 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येईल, तर 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता इष्टापत्ती समजावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत जागतिक आयात निर्यात धोरणाबाबतच्या बैठकीत बोलत होते. व्यापार सुलभता धोरण सरकारनं आखलं असून त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. उद्योगांच्या परवानग्यांसाठी असलेलं सिंगल विंडो पोर्टल अधिक सक्षम करावं, 5 हेक्टर क्षेत्रावरील कृषी प्रक्रिया किंवा कृषीवर आधारित उद्योगांसाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता असू नये यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुंबईतल्या वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शहरातल्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करून कबुतरे हत्ती या विषयांवर अधिक लक्ष दिल्याबद्दल ठाकरे यांनी या बैठकीत टीका केली. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. याबाबतचं राजपत्र लवकरच जारी होईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं प्रसारण आणि चुकीच्या व्यापार पद्धतींसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण सीसीपीएनं एका खासगी वाहन सेवा कंपनीला 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारी ही जाहिरात तात्काळ बंद करावी, तसंच या जाहिरातीला भूलून ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही प्राधिकरणाने दिले. पोळ्याचा सण उद्या साजरा होत आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या सणाच्या पार्श्वभूमीवर आज ठिकठिकाणच्या नद्या आणि जलाशयांवर बैलांच्या खांदेमळणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बैलांची रंगरंगोटी करण्यासाठी तसंच सजावटीच्या साहित्याने ग्रामीण भागातल्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. शेतकऱ्याचं आपल्या बैलावर जेवढं प्रेम असतं त्यापेक्षा काकणभर जास्त प्रेम बैल आपल्या मालकावर करत असतो. मालकाने केलेल्या प्रेमाची बैलाने परतफेड केल्याचं एक अनोखं उदाहरण सोलापूर जिल्ह्याच्या मोहळ तालुक्यात पाहायला मिळतं. वाळूज इथले शेतकरी इंद्रसेन मोटे यांच्या घरच्या गाईला झालेल्या सोन्या बैलाचे दोन्ही डोळे कर्करोग झाल्यामुळे काढावे लागले. डोळे नसल्याने निरुपयोगी झालेला हा बैल कसायाला विकून टाकण्याचा अनेकांनी दिलेला सल्ला धुडकावून लावत इंद्रसेन मोटे यांनी या बैलाला आयुष्यभर सांभाळण्याचा निर्णय घेतला. सोन्या बैलानेही मालकाच्या या ऋणातून उतराई होण्याचा निर्णय घेतला. गेली 15 वर्ष हा दृष्टीहीन बैल आपल्या जोडीदाराच्या साथीने मालकाच्या शेतात राबतोय. मालकावर भार न होता आधार झालेल्या या सोन्या बैलाची ही कहाणी.
सोन्या 2-2.5 वर्षाचा झाल्यावर त्याला कॅन्सर झाला. डॉक्टर म्हणलं की याचं डोळा काढावं लागतंय. दुई पण डोळं काढलं, ऑपरेशन व्यवस्थित झालं. त्याकडे मुख्याची त्रभारी सेवा करू या हिशोबाने आम्ही दुई डोळं काढलं, पण त्यानं आम्हाला सेवाच करून घेतली नाही. त्यानंच आमची सेवा केली. आमचं घर परपंच, शेती, भाडं, थोडं मुलीचं शिक्षण सगळं त्यानं व्यवस्थित केलं. आमचं म्हणजे आम्हाला मिळवून दिलं. त्याला जे आम्ही बसून सांभाळायचं त्याच्यावर उपकार जी करायला गेलो होती त्यानं आम्हाला परतफेड केली. तुमचं पण उपकार नको, मी खाल्लेलं अन्नाला जागतो असा एक प्रकार झाला. आणि त्यानं आमच्यावर पुन्हा 15 वर्ष कष्ट केलं. बहीण आता आम्ही म्हातारा झालाय, त्यामुळे त्याला आराम दिलाय. आता इथनं पण व्यवस्थितच आम्ही त्याला सांभाळू. त्याला कधीही कसं जबाला देणार नाही.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. गेल्या मे महिन्यात झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधलं. गेल्या काही दिवसात अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यात 3.25 लाख शेतकरी प्रभावित झाले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
प्रामुख्याने जो लॉस आहे तो कापूस, सोयाबीन, काही प्रमाणात उडीद मूग जे 15-15 हजार हेक्टर आहे, आणि नदीच्या काठी असलेला ऊस असा एक साधारणतः अंदाज आहे. प्राथमिक अंदाज जो आहे 2.59 लाख हेक्टर जे बाधित क्षेत्र आहे, 3.25 लाख शेतकरी बाधित आहेत. याच्यामध्ये जे जनावरांचा लॉस झालाय तोही आम्ही मागवलाय आणि 2 दिवसामध्ये त्याची कारवाई आम्ही आमच्या स्तरावर करतोय.
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या पूरग्रस्त गावांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल भेट दिली. सदर पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात 40,744 घनफूट प्रतिसेकंद वेगानं आवक सुरू असून धरणाच्या 18 दरवाजातून 28,296 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जायकवाडी पाटबांधारे विभागानं केलं आहे. धरणाचा पाणीसाठा 95% गेला आहे. जळगावच्या हतनूर धरणातून तापी नदी पात्रात होत असलेल्या विसर्गामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोयना धरणासह इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातला पाऊस कमी झाल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला आहे. राज्यात मुंबईसह कोकणातल्या बहुतांश भागात आज येलो अलर्ट तर पुणे जिल्ह्यातल्या घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा तसंच विदर्भात पावसाचा जोर ओसरला असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाला आजपासून जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर इथल्या दल सरोवरात प्रारंभ झाला. परवा 23 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 39 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले 500 जास्त खेळाडू रोईंग, कॅनॉईंग आणि कायाकिंग या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील. यावेळी वॉटर स्कीईंग, ड्रॅगन बोट आणि शिकारा शर्यत यासारखे जलक्रीडा प्रकारही सादर होतील. भारताच्या महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी सलीमा टेटे हिची निवड झाली आहे. चीनमध्ये हांगचाओ इथं 5-14 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या आशिया चषक स्पर्धेत हा संघ भारताचं प्रतिनिधित्व करेल. भारताचा पहिला सामना 5 सप्टेंबरला थायलंडसोबत तर 6 सप्टेंबरला जपानसोबत होणार आहे. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या तळेगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज 25,000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडलं. विजय मोतीलाल शिंदे असं त्याचं नाव आहे. कंत्राटदाराचं देयक अदा करण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती. परभणी महानगरपालिकेला नवीन अग्निशमन केंद्र मंजूर झालं आहे. शहरातील वसमत मार्गावर हे केंद्र उभारलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप, विरोधकांच्या गदारोळात दोन्ही सदनांचं कामकाज संस्थगित, ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयकाला राज्यसभेचीही मंजुरी, अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काला इष्टापत्ती समजावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, उद्या बैलपोळा, सर्जाराजाची खांदेमळणी तसंच रंगरंगोटीत बळीराजा दंग आणि खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाला आजपासून जम्मू काश्मीरमध्ये प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10